आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या तीन देशांच्या दौऱ्यावर। सहकार मंत्रालयानं गेल्या पाच वर्षात सहकार क्षेत्राशी निगडीत एकंदर 30 कोटी लोकांच्या जीवनात नवी ऊर्जा निर्माण केली। केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा। फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत स्पेन आणि बेल्जियमचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश। आणि महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, देशाच्या अन्य भागातही जोरदार पावसाचा हवामान विभागाचा इशारा। आता सविस्तर बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या तीन देशांच्या दौऱ्यावर असून पहिल्या टप्प्यात काल इंडोनेशियाची राजधानी जकार्ता इथं ते दाखल झाले। विमानतळावर इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रोबोवो सुबियांतो यांनी त्यांचं स्वागत केलं। इंडोनेशियाचे वरिष्ठ मंत्री, इंडोनेशियातील भारतीय राजदूत आणि भारतीय समुदायातील सदस्य यावेळी उपस्थित होते। भारत आणि इंडोनेशियानं 2018 आपल्या संबंधांना सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर आणला आहे, त्याचा लाभ सर्वसामान्यांना होत आहे असं मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे। आज ते अनेक उच्चस्तरीय बैठकांमध्ये उच्च पदस्थांशी आणि भारतीय समुदायाच्या सदस्यांशी संवाद साधतील। या चर्चामध्ये व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, सागरी सुरक्षा, डिजिटल तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक देवाणघेवाण या क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्यावर भर दिला जाण्याची अपेक्षा आहे। परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी काल बहारीनचे राजे हमद बिन इसा अल खलिफा यांची भेट घेऊन दोन्ही देशांदरम्यानचे द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्याबाबत चर्चा केली। पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यावेळी त्यांनी बहारीनमध्ये राहणाऱ्या प्रवासी भारतीयांच्या योग्य सुरक्षेबाबत धन्यवाद दिले। एस जयशंकर सध्या 4 आखाती देशांच्या दौऱ्यावर असून कतार भेटीनंतर ते काल बहारीनमध्ये पोहोचले। दौऱ्याच्या पुढच्या टप्प्यात ते कुवेत आणि ओमान या देशांना भेट देणार आहेत। सहकार मंत्रालयानं गेल्या 5 वर्षात सहकार क्षेत्राशी निगडीत एकंदर 30 कोटी लोकांच्या जीवनात नवी ऊर्जा निर्माण केली आहे असं प्रतिपादन केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी काल केलं। नवी दिल्ली इथं सहकार मंत्रालयाच्या 5व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2021 स्थापन केलेल्या या मंत्रालयानं सहकार क्षेत्रातील कार्यप्रणालीचं आधुनिक, पारदर्शक, तंत्रज्ञानावर आधारित आणि स्पर्धाक्षम अशा व्यवस्थेमध्ये रुपांतर केलं आहे। मंत्रालयानं सहकार क्षेत्रापुढील प्रमुख आव्हानं ओळखली आहेत, त्यांच्या निवारणासाठी आणि क्षेत्राच्या विकासासाठी एक सर्वसमावेशक आराखडा तयार केला आहे असंही ते यावेळी बोलताना म्हणाले। 30 क्षेत्रांमधील 8.5 लाखांहून अधिक सहकारी संस्था आणि 32 कोटी सदस्यांची माहिती समाविष्ट करणारा एकात्मिक डिजिटल डेटाबेस तयार करण्यात आला असून तसंच राष्ट्रीय मानांकन प्रणालीची सुरुवात करण्यात आली आहे। याद्वारे प्रत्येक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहकारी संस्थांना प्रोत्साहन दिलं जाईल असंही शहा यांनी यावेळी सांगितलं। भारतातून जगातल्या अनेक देशांमध्ये चामडं आणि चप्पलची निर्यात 4.5 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे अशी माहिती केंद्रीय उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी दिली। नवी दिल्लीत काल चामडे निर्यात परिषदेमध्ये राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट निर्यात पुरस्कारांचं वितरण गोयल यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते। गोयल म्हणाले की सध्या भारतातून या क्षेत्रात होत असलेली 77% निर्यात केवळ 15 देशांमध्येच केली जात आहे। जगातल्या 38 विकसित देशांनी मुक्त व्यापार कराराद्वारे आपली बाजारपेठ खुली केली असून या देशांमध्ये चामड्यापासून तयार करण्यात येणाऱ्या चपलांबरोबरच छोट्या मोठ्या पर्स, जॅकेट, कपडे, शोभेच्या वस्तू अशा विविध वस्तूंच्या निर्यातीसाठी मोठा वाव आहे असंही गोयल यांनी सांगितलं। हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासानं सरचिटणीस चंपतराय आणि ट्रस्टचे सदस्य डॉ अनिल मिश्रा यांचे राजीनामे स्वीकारले आहेत। राम मंदिर देणगीतील कथित गैरव्यवहार प्रकरण समोर आल्यानंतर या दोघांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला होता। नवीन नियुक्ती होईपर्यंत कृष्ण मोहन यांची हंगामी सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली आहे। ट्रस्टनं मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला असून उमेदवारांची शिफारस करण्यासाठी 3 सदस्यांची समिती स्थापन केली आहे. न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. पाकव्याप्त काश्मीरमध्ये राजकीय तणाव वाढत असतानाच जम्मू काश्मीर जॉईंट आवामी एक्शन कमिटी म्हणजेच जेएएसीनं पाकिस्तान सरकारला आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी 48 तासांची मुदत दिली आहे. कथित नाकेबंदी संपवणं, दळणवळण सेवा पूर्ववत करणं, अन्न आणि औषधांचा अखंड पुरवठा, स्थानबद्ध नेत्यांची सुटका आणि 38 कलमी लेखी कराराची अंमलबजावणी अशा मागण्यांसाठी हजारो लोक रस्त्यावर उतरले आहेत. आपल्या मागण्या पूर्ण न झाल्यास 9 जुलै रोजी निर्णायक पाऊल उचलण्याचा इशारा या समितीनं दिला आहे. पाकिस्ताननं दहशतवाद विरोधी कायद्यांतर्गत जेएएसीवर बंदी घातली असून या निदर्शनांनी अधिक जोर धरला आहे. 600 अधिक कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांना अटक करण्यात आल्याचा तसंच अन्नधान्य आणि अत्यावश्यक औषधांचा पुरवठा रोखून प्रशासनानं आर्थिक नाकेबंदी लागू केल्याचा आरोप या समितीनं केला आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये नॉटिंगहॅममधील ट्रेंट ब्रिज इथं आज रात्री भारत आणि यजमान इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांच्या मालिकेतला 3रा T20 सामना होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 10 वाजता सुरु होईल. दोन्ही संघांमधील पहिला सामना पावसामुळे अनिर्णित राहिला होता, तर शनिवारी मँचेस्टर इथं झालेल्या दुसऱ्या T20 सामन्यात इंग्लंडनं भारताचा 4 गडी राखून पराभव केला होता. फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकेतल्या डल्लास इथं काल 16 सामन्यांच्या श्रृंखलेमध्ये पोर्तुगालचा 1-0 पराभव करत स्पेननं उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केला आहे. स्पेननं 2010 फिफा विश्वकरंडक जिंकला होता, त्यानंतर पहिल्यांदाच स्पेन उपांत्यपूर्व फेरीमध्ये पोहोचला आहे. काही वेळापूर्वी संपलेल्या 3रा सामन्यात बेल्जियमनं अमेरिकेवर 3-4 विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केला आहे. पाऊस. महाराष्ट्रात मुंबई पुण्यासह ठाणे पालघर रायगड आणि अन्य जिल्ह्यांना कालही मुसळधार पावसानं झोडपून काढलं. या पावसानं जनजीवन विस्कळीत झालं असून काही ठिकाणी जीवितहानी देखील झाली आहे. पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील पाटण इथं घरावर दरड कोसळून 3 जणांचा मृत्यू झाला. राज्यात पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये गेल्या 3-4 दिवसात 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी काल विधान परिषदेत दिली. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज काल दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. येत्या 3 दिवसात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे, त्यामुळे सर्व शासकीय यंत्रणा 24 तास अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज गुजरात मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सागरी किनारी भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तसंच येत्या 2 दिवसात दिल्ली हरियाणा चंदीगड पंजाब बिहार छत्तीसगड हिमाचल प्रदेश सिक्कीम उत्तराखंड मध्य प्रदेश आणि विदर्भ या भागात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशिया ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 3 देशांच्या दौऱ्यावर. सहकार मंत्रालयानं गेल्या 5 वर्षात सहकार क्षेत्राशी निगडीत एकंदर 30 कोटी लोकांच्या जीवनात नवी ऊर्जा निर्माण केली. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा. फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत स्पेन आणि बेल्जियमचा उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश. आणि महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, देशाच्या अन्य भागातही जोरदार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.